श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर्री ते मेवा स्वागत है यो माशा है यो के इत कार्यक्रम ते मे कुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम कार्यक्रम तुन केंजन वाले सब भावड़ू नैनी से लखनऊ प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मे कुन सब तुन नवा सेवा सचो सरी कार्यक्रम ते मे सप्ता उन बार फिर स्वागत है अनि माकुन विश्वास है कित कार्यक्रम तुन केंजन नजरिया तल मे कुन सब तुन परमेश्वर दाऊ न बरकत पुटच रहे माता हुई उन्डे माकुन आशा है कि इमर सब प्रभु यीशु न दया ते अच्छा भलो अयिट हुए उन्डे मावा इत कार्यक्रम तुन केंजना बात ते मिया मन ते बांगे भी विचार वाइतंग होई या फिर मी वा बांगे भी बिनते निवेदन होए ते इमट माकुन अपनो चिट्ठी ते लिखे किसी कुन जरूर वैकिट अमट हमेशा प्रभु ईसुन से मी हिनल बिनती क्या तलम अंडे अमट मे चिट्ठी ना जवाब जरूर सीखम प्यारो भैडी टनी से लखनित इमट माकुन इहुने हमेशा चिट्ठी लिखे किसी कुन रोहता के मना किट अनि अमट मी वांग चिट्ठी ना सर्री उड़ी तोड़ प्रे दोस्त लुड़ी अमट मी वा सेवा तलाई हमेशा तैयार रहियाम अनि इमट इत कार्यक्रम तबारे ते अपनो दोस्त लुड़न भी जरूर बतेगी किट इद्दे मोबाइल परमेश्वर दाऊ ना सच्चो भक्ति अनि सेवान इधर नजरिया तल वोल भी इत कार्यक्रम तुन केंच सके मायन तो वड़ भाड़ी टनी से लखनिट अमट अपनो नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या मुन्ने प्रभु ईसुन से प्रार्थना की काम प्यारो भाईडिट इमट भी सच्चो मन तल प्रभु से नवा संग ने यून बिनती किसी जाके माई तोड़ी ओल मीवा भी जीवातुन बदले किसी स्यानोल। परमेश्वर दाउनी अमट सब उन दिबार फिर ईसु मसीह न पड़ोडे सच्चो आत्मा तल निकरू वायत उन्हें अमर निकुन जीवा तल धन्यवाद से तलम की इमामा कुन अबे तक चोखो भलो इर्तोनी अहु ने इमा सब तुन चोखो भलो इराकी यु सब मंदिन लाई भी अमर निकुन मन तल खूब धन्यवाद से तलम अनि मौजिंगी ते उन्दी ओंडे दिया जोड़े की सीति ओंडे वायन वाले सब परेशानी तल भी पिसुची इर्तोनी प्रभु जी इत बखत ते भाई पलदन क्या ले माओ मदद की उंडे माकुनी तल समझ सिम की अमरनी व सच्चो वचन तुन पुंज सके मायकम पवित्र आत्मा ता जरिया तल माकुन सच्चो सर्री ते ताक्सु वा इद्द मवानी से बिंतियानी अर्दासन उंडे येड सब केंजन वालेडुन भी अकल सिम के येड बिनी व पवित्र वचन तुन केंची अद्दन अपनो जीवा ते माने किसी सके मायनोड अनि येड नड्डुम ते बोले भी बांगे परेशानी ते होई या फिर वोड़ बांगे बद्दे भी बीमारी ते होई ते इमा वोड़ुन इट्सिकुन चोको किम अनि वोड़ा सब मुसीबत तुन भी हटे किम धन्यवाद प्रभु नी इमा मावा बिंती तुन किंस्ती अमन निकुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के एद बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलखे तुना आमीन प्यारो भैडी टनी सिलकनित इमट अपनो सब काम धंधोनु घड़ी में छोड़ी परमेश्वर दाऊ न सच्चो वचन तुन किंजट प्रभु शुमी व आत्मते आनंद खुशी और डमन ते पुरो शांति स्यानुल प्यारो भैरिट अनि सेलक नित नैन मट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम तले भजन संहिता ता किताब ते 10, 11 और 12 पाठ ना उन्दिखाक नल अध्ययन की कम बहुन मिकुन मालूम है कि इवद्यांग ने अमट भजन संहिता का किताब तल अपनो अध्ययन तुन किसी रहे मातुड़म प्यारो भाईड़ी टनी से लगनीट पवित्र बाइबल ते इहुन लिखे माताई दुख तलना को नवा कनक ने दी सोल ले एक दाऊद राजल अपनो जिंदगी तबार ते बते किसी रहे मातुले नवड़ बहरीड़ा कारण तल नवां कनक कमजोर आसियत तंगई इग अमट दाऊ तबारते पड़े मासी रहे मातुरन इग अमट प्रभु ईशु न बारते भी उड़से रहे मातुरन इतना संग नहीं इग अमट इसराइल देश तबारते भी उड़से रहे मातुरन आखिर दियांग ने उंडे विश्वासी बारते इदयुक्त ते मिवा अनि नावा ते बाकी बड़ंग पिस्तो बड़ंग भजन आंदित अद उन्दी इतल आत्मता लेंगान ए दुख तगहरो ते आउता है इंगा दुख तुन सिर्फ परमेश्वर हटे किसी सखेमाई तो ले परमेश्वर तो लोगोड़ इसराइल देश ते पड़ा काल तयुग ते आया नोड बोड़ भी मुसीबत ता नड्डुम तल आसी कोन पसीता नोड नेंड परमेश्वर तो लई सोड़ सेवक इतले हालत तल आसी कुन ताक्सी रहे मातोड़े पड़ा विचार क्या न लायक मानदियान की खुद मसीहल ईसु इतल मुसीबत तल आसिकुन वर्षी मत तुल कुल इव सब मुसीबत नु सहन की तुल इदेन बावजूद भी बोल मजबूत रही मत तुल इमर चाहे बाताले भी परेशानी तल आसिकुन ताक्सी रहे मत तुल छोए मसीहल ईसु मुन्ने ही अत परेशानी तल आसिकुन पसी रहे मत तुले बोल मिकुन पुरो शांति अनि सच्चो तसल्ली स्यान वाले आंदुल बातोल महान आंदुल मौल परमेश्वर गिलमावल छुटकर स्यान वाले भी आंदुल नयो नियम ते इब्रानी न किताब अदना संयुग पाठ ता योड़ुंग वचन ते इहुन लिखे माता है इहुन मसीह भी तन्ना पड़ोल याजक यान भक्तल आया न इज्जत हैले ये नुल पर परमेश्वर वोन इतुल इम्मा नावल मर्रिनी आंधी नैन निकुन पैदा की तो ना दूसरो जगह ते इहुन इत्तुल मल की सिद्धिक ना रित तले का इम्मा हमेशा लुगुस भक्तानी आंधी मैंदुटे मंदा ना दियांग ने ईसु आड़ना आड़ना के अनि ऊचो लेंग किसी सायंतल पिसुतान वाले परमेश्वर तल प्रार्थना की तुल वो ना भक्ति थी नल परमेश्वर वो ना किंस तुल मर री आयन पर रोबी वोल दुख ताची परमेश्वर ता मर्जित ले का क्या ना करसी ये तुल प्यारो भाई रिटनी सेलकनेट मुन्ने पवित्र वचन ते इहुन भी लिखे माता है किल्पे किल्पे मासिकुन उन्डे आरसी आरसिकुन प्रभुन से बोल बोडुन मौत तल पिसुची सके मांदुल प्रार्थना अनि पड़ा भक्ति ता कारण तल उड़ा बिनते तुन परमेश्वर दाऊ खींच तुल ए दिन मौ आत्मा ता विश्वासान परमेश्वर मौ बिनती तुन खींचनुल उन्डे अव्वे ना जवाब भी स्यानुल बपोड़ वोन हुड़ी तुल की अमट पड़ा गहरो मुसीबत तल वोन खी तुणा ते बोल मौ बिनती ना जवाब जरूर स्यातुल बणंगित पूरे दुनिया तुन बने क्यान वाले उन्डे इद दुनिया ता न्याय क्यान वाले अन्याय किसी सके माई तुलाई इग दाऊद राजल इद वेसोड़ी ते ऊंचो लेंग ते अपनो मादे तुन वहची रह मत तुलाई बच्चो अच्छा भगत मत ता होए यदि अमट अदभगत ते वेसोड़ी किंजड़म इद भजन दाऊद राजा ना ऊंचो लेंग वाले भिंतियां इद मांदी भविष्य रूप ते इसराइल देश ता आखरी मुसीबत अनि परेशानी ता विड़चियां प्रार्थना ते दाऊद राजा ना इद आत्मता विश्वास तुन जरा सहुड़ दाऊद राजल इगा इन तो लय की प्रभु ये ना बोल परमेश्वर ती अन्ना निवा कर रूम वाई तो ना वा पीछा के आन वाले से नाकुन बची की नाकुन वोड़ से मुक्ति सिम बे गई उन मेनी आय मकाई की वोड़ पुल्लितले का नाकुन बची ये तनो उन्हें ना वां टुकड़ा टुकड़ा क्या नो उन्हें नाकुन पिसुतान वाले बोले हलाना नावल परमेश्वर ती अन्ना निवा आसरते वायतोना पीछा कैन वाले दुष्ट मानवाल उड़ से नाकुन छोड़े की सूची ये ना बे गई वोड़ नवा आत्मा तुन पुलितले का सरुच्ची को नास में निके मकाई उन्हें नाकुन छोड़े की सुतन वाले बोले हलमन्नल बोले आंदुल यल पुली बेशक यल सैतानी आंदुल बहुन चेलल पत्रस तले का गर्ज मान वाले पुल्ली आंदुल यल सरुच्ची कुन तिंदाना ताकते ही मन तो लाई ये दुनिया ते बेकसूर लोगोड़ बड़ी अन्याय ता पहले मुसीबत झेले क्या तो लाई इदमांदी बिल्कुल समस्ते हलवायो भलो ही इदमांदी मौ समस्ते हलवायो मगर बोले तो होए जो युमादी नू समझे माई तो लाई प्यारो भाई डी चानी सिलकनीट ओंडे उन्दे दिया उड़ा जरिया तल अमट भी इध मांदी तुन समझे मासी सके माइको बच्चों के ता मांदी गांदू मिया जिंदगी ते मावा जिंदगी ते बवे न मठ हल समझे मासी सके मायो मगर उन्दे दिया प्रभु जी माको ने उस सब मांदी समझे किसी स्यानुल इंगा मावा ढाल शुरू आई ताई उन्दे अमट नीचो डखाक रैया ना शुरू किसी रहे मत तुलम इपी अमट येड़ू भजन नू वार्ता के नीचो अवकुम इगा मांदी शुरू आई थाय गुण वाले भाव तसंग ने प्रभु अन्ना सारो मन तल निकुन धन्यवाद सी का अन्ना निवा सब काम के नबारते बतेगी का पवित्र बाइबल ता आखिरी किताब प्रकाशन ता झलक भी इत भजन ते अमाठुर सी सके माई तुण इत महान वेसुड़ी तुन वारानी पिपुरो दुनिया सामिलासी दाल अगा मंदान उठ पुरो इसराइल देश ता प्रजा तोड़ लो कुण मंडली ओंडे करहतन वाले ओंडे इदन बात ते उन्दे खूब अच्छा बेसोड़ी स्वर्ग ते वारा नोड ना वोड बैरीडून अलग आयना अर्थो उड़ना वा सामनो बेकार तिंजिकुन नास आसी हत्तो दाऊद राजल इगा इन तो लाई की ये प्रभु नी इमा नवा न्याय की तो नी ओंडे नवा खाक नल विचार की ती इमा अपनो राजगद्दी ते उच्छिकुन सच्चाई तल न्याय की ती इग दाऊद राजल चाहे मांदुल की अन्ना परमेश्वर तकाक बने मासी मंद का दाऊद इत मांदी तल होशियार मंदुल की वो ना जिंदगी ते बांगे कलंक हल्ला करना चाहिए माकुन भी अपनो व्यवहार तबारे ते ख्याल इरना बिल्कुल जरूरी आन कि बे गई अमट प्रभु तो हलमरगो राजल दाऊद त इच्छा आंत की इसराइल देश तोड़ सारो बैरिड़ा पुरो रीति तल नास आयना बिल्कुल जरूरी मांदी आन इतबा की पिस्तौल वालड़ यहूदी लाई परमेश्वर त महान मैयाना आयल यहूदी लाई हल चाहे माय ना पिज्जा तो मिसर देश त गुलामी त बखते ही अच्छी मत्तोल वुड़ल बैरी मत्तोल फिरोन राजल उल इसराइल देश तोन मिटे किसी सियाना हिकमत किसी मत्तोल यदि उनासी हनवलत सैतान परमेश्वर ता हमेशा ता हिकमत तुन फेल क्या ना इपी मैसियन ने उन्हें छुटकर आये ना कठिन आसी हनवल इत बुराई अध्या तक ताकता के मंदल बसो दिया छुटकारा त दिया वासी दल प्रभु न सच्चो वचन ते इहुन लिखे माता है धार्मिकता ता राजगद्दी उन्डे राज तबारत ते बतेगी तो लई प्रभु ना राज हमेशा बने मासी मनता है वोल न्याय तलाई अपनो राजगद्दी बने की तोलाई ने नालून टेखाग ए देश ते धार्मिकता ता कमी दी सी रहमाता है बेकसूर न्याय तलाई तरसे माता के रहमासी अंतोड़ाई गवाई स्यान वाले लड़ून मोला तैयता ना उन्दी रिवाज बने मासी रहमाता है आपी न्याय बहुन पुट्टल जित्तो भी अच्छा है अदन ऊंचो ताहिड़ मगर सही आन बड़ा अद जो मीवा मानते है इवन इमट बहुन इंजिसा के माई तुलित किए अद्य सच्चो कुल परमेश्वर मत तुल बोल वेड़ची तुन सिकाटी तल अलग की तुल दुनिया ता नियम तुन परमेश्वर बने की तुल है हर एक चीज उन्हें कहना तले का ही ताकी ताई उन्हें प्रभु ना हुकुम तले का ही ताक तके मंदल प्यारो भाईड़ी टनी सेलक नेट दाऊद राजल एगा इन तुल है कि ये ना उल प्रभु नी ना परो दया कियो इम बहुन ना कुन मौत ता ढेड़ी तल परो ताहता तो नी ना व दुख ता परो नजर वाटा जो ना उड़ बैर ना कुन सिसे रहे मान तोड़ाई दाऊद राजल दया ता आशा किसी रहे मात तोले प्यारो भैड़ी टनी सेलक नीट पवित्र बाइबल ते इहुन लिखे माताई ये नावल परमेश्वर ती इम बाड़ी लग निच्छी मन तो नी मुसीबत तबाखत ते बाड़ी मक्सीवन तो नी दुष्ट न घमंड ता कारण तल दीन मान वालोड खेद माई तोड़ाई वो अपनो ही टंतल वाले हिकमत ते फसे मासी हन्निड बाड़ी की दुष्ट मानवल अपनो इच्छत पर रो घमंड किया तो लई उन्हें लालच क्यान वाले परमेश्वर तुन छोड़े किसी स्या तो लई उन्हें वोन हल माने के वोल दुष्ट मानवल अपनो घमंड ता कारण तल इन तो लई कि वोल लेख हालिये नल उन्हें पूर्व विचार इत ध्यान की बोले परमेश्वर है ये ले कुल अपनो शरीर ते ताक तके मन तो लई निवांग न्याय कहना विचार इहुन पर रो आयता मई कि वो ना नजर अगा तक हलव वो जित्तो वो नोट बैर आंदो वोड पर रो बोल उकी तो लई कुल अपनो मन ते इन तो लई कि अन्ना बपोड़े तल हलमाई का अन्ना पीढ़ी तल पीढ़ी लोगोस दुख तल पिसीमंत का उन्हें टोड्डी श्राप ओंडे कपट ओंडे सिकाटी ते निंताई बेकार ता मां दी वना टोड्डी ते है उलनाटे ने सियान लाई उच्ची मत तो लाई उन्हें मक्ता जगह ने बेकसर तुन जिया तो लाई उना कन कमजोर तुन जियान लाई लाख से मनता गई बहुन पुल्ली डंगुडे मक्सी मनताई अवने बोल भी मक्सी कुन जियान लाई उच्ची मन तो लाई उल दीन तुन बयान लाई ताकते मन तो लई प्यारो भैडी टनी सिलकनिट परमेश्वर ता सच्चो वचन मा कुन इहुन बते क्या ताई बोल दीन तुन अपनो फंदा ते फसे किसी कुन अरिसी कुन अरिवाई तो लई इदना बात ते बोल वोन बैसी यन तो लई बोल मुर्सी हन तो लई उंडे बोल दबे मासी कुन उदी तो लई उंडे कमजोर मान वालोड़ बना पड़ा बली तक आई दे पटके माई तो लई बोल अपनो मन ते इन तो लई कि ईश्वर ना कुन मरंग से हत्तुल उंडे अपनो टोड्डी तुन मकसूदा तो लई बोल बप्पुड़े हलुन्नल तेदा ये ना बोल परमेश्वर ती ये ना बोल ईश्वर ती अपनो कई दून बड़े किम उंडे दीन तुन मिने मरंग मा परमेश्वर तुन दुष्ट बाड़ी बुरो इन तो लई उंडे अपनो मन ते इहुन इन तो लई कि इमा लेखा अलियत की इमहुड़ की ಯತೋನಿ ಬಾಳಿಕಿ ಇಮ್ಮ ಕೆಲ್ಪಮಾಯನ ಪರೋ ಅಪನು ನಜರ್ ತೋನ್ ಇರಿತೋನಿ. ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಅದನ ಬದಲ ಅಪನು ಕೈದೆ ಇರಗಿ. ಕಮ್ಜೋರ್ ಅಪನು ಆಪ್ ತುನ್ನಿವ ಕೈದೆ ಸುಪ್ರತ್ ಕ್ಯಾತೋಲೆ. ಅನಾಥನೋಲ್ ಇಮ್ಮ ಹಿ ಸಾಯತ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಆಂದಿ. ದುಷ್ಟ ಲೋಗೋಳ ಸಟ್ಟಾ ತೋನ್ ಉರುಚಿ ವಾಟ ಉಂಡ ಬೈರಿನ ಬುರಾಯಿ ತುನ್ ಪಿಡಿಸಿ ಪಿಡಿಸಿಕೊಂಡ ಪಪೋಡ್ ತಾಕಿ ಸಬ್ ಆಪಿಡಲ್ ಲಕ್ ಹಲ್ ಆಸಿ ಹನ್ನಲ್. ಪರಮೇಶ್ವರ್ ಹಮೇಶಾ ತಾ ಕಾಲ್ ತಲ್ಲಾಯಿ ಮಹಾರಾಜ್ ಅಂದುಲ್. ಉನ ದೇಶ ತಾಲ್ ದೂಸರೋ ಜಾತಿ ವಾಲಡ್ ಲೋಗೋಳ್ ನಾಸ್ ಆಸಿ ಅತ್ತೊಳೈ. ಏನಾವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಿ ಇಮ ಸೀದೋ ಸಾಧೋಲ್ ಲೋಗೋಳ ಇಚ್ಛಾ ತೋನ್ ಪುಂತೋನಿ. ಇಮ್ಮ ಒಳ ಮನ್ ತೋನ್ ತಯಾರಿಕೆ ಕಿ ಇಮ್ಮ ಅಪ್ನೋ ಕೌಕ್ನು ಲಗೆ ಕಿಸಿಕುನ್ ಕೆಂಚ್ ಕಿ ಅನಾಥ್ ಅನೇ ದುಃಖಿಡ ನ್ಯಾಯ ಕೇವಿಲ್. ಆಪಿ ಮನವಲ್ ಭೂಲ್ ತೋಡಿ ತಲ್ ಬನೆ ಮಾತೋಲೈ ಫಿರ್ ಎಡ್ ವರಿತಾನ ಚಾಯೆ. ಪ್ಯಾರೊ ಭಯಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ. ದಾವುದ್ ರಾಜಲ್ ಇಗ್ಗ ಇಹುನ್ ಇಂತೋಲೈ ಕಿ ನಾವ ಭರೋಸಾ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪರ್ರು ಹಿ ಆಂದ್. ಇಮಡ್ಬಾಳಿ ನವ ಫರಾಂತುನ್ ಇಂತೋಡಿಟ್ ಕಿ ಪಿಟ್ಟದಲ್ಲೇ ಕಾ ಅಪನು ಮಟ್ಟತ್ ಪರ್ರು ಉಳಿಮಾಸಿಯನ್. ಬಾಳಿಕಿ ಹುಳಾಡ್ ದುಷ್ಟ ಅಪನು ಧನುಷ್ ತುನ್ ತಯಾ ಕ್ಯಾತೋಲೈ ಉಂಡ ಅಪನು ತೀರ್ ಧನುಷ್ ತಾ ನೂನೆ ತೆ ಪರ್ರು ರೀತೊಳೈ ಕಿ ಸೀದೋ ಮನ್ ವಾಲಡ್ ಪರ್ರು ಸಿಕಾಟಿ ತೆ ತೀರ್ಕ್ ತಾಕ್ಸು ತಾನುಡ್. ಯದ ನೀವ್ ತುನ್ ಉರುಚಿಸ್ಯಾನುಡ್ ತ ಧರ್ಮಿ ಮನ್ವಲ್ ಬಳಂಕಿಸಿ ಸಕೆಮಾಯ್ತೋಲೈ. ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಪನು ಪವಿತ್ರ ಭಕ್ತಿ ತರೋತೆ ಅಂದುಲ್. ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ರಾಜಗದ್ದಿ ಸ್ವರ್ಗತೆ ಅಂದ್. ಉನ ಕನಕ್ ಇನ್ಸಾನ್ ತ ಔಲಾದ್ ತುನ್ ಹಮೇಶ ಹುಡ್ತಾಕೆ ಮಂತಂಗೈ. ಉಂಡೆ ಓಳುನ್ ಜಾಚೆ ಬಿ ಕ್ಯಾತೋಲೈ. ಪರಮೇಶ್ವರ್ ಧರ್ಮಿ ಮಾನವನ ಪರ ಕ್ಯಾತೋಲೈ. ಮಗರ್ ಓಲ್ ಬೋಡ್ ಸೆ ಬೋಡ್ ದುಷ್ಟ ಅಂದುಳ್ ಉಂಡೆ ಬುರಾಯ್ತೆ ಮಂತೋಳೈ. ಅಪನು ಆತ್ಮತೆ ಘೃಣ ಕ್ಯಾತೋಲೈ. ಓ ದುಷ್ಟನ ಪರೋ ಫಂದಂಗ್ ಬರ್ಸೆ ಕ್ಯಾನುಲ್ ಕಿಸ್ ಅನಿ ಗಂಧಕ್ ಒಂಡೆ ತುಫಾನ್ ವಾಲೆ ವಡಿ ಒಳಂಗ್ ಕಟೋರಾನೆ ತೂಸಿಸಿ ಅನುಲ್. ಬಾಡಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಧರ್ಮಿ ಅಂದುಲ್. ಓ ಧರಮ್ ತಂಗ್ ಹಿ ಕಾಮ್ ಕನಲ್ ಖುಷ್ಮಂತೋಲೈ. ಏನಾವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಿ ನಾಕುನ್ ಬಚೆ ಕಿಸಿ ಏನ. ಬಾಡಿಕಿ ಬಳುಲ್ ವಿ ಭಕ್ತಾಲ್ ಹೈಲೆ ರಹಿಮಾಯೋಲ್. ಮಾನವಲೋಳ ನಡ್ಡುಮ್ ತಲ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತಲಾಯೋಕ್ ಲೋಗೋಳ್ ಸಾಸಿಕುನ್ ಮೆಟೆಮಾಸಿ ಹತ್ತೋಳ್. ಆಪಿಡಲ್ ಹರೇಕ್ ಅಪ್ನು ಪಳೋಸಿನ್ ಸೆ ಫಂದಿ ಮಾಂದಿಂಗ್ ಮನ್ಕಿ ತೋಲೈ. ಒಡ್ ಚಾಪಲುಸಿ ಓಡ್ ತಲ್ ರಂಗ್ ರಂಗ್ ನ ಮಾಂದಿ ಕ್ಯಾತೋಳೈ. ಪ್ರಭುಜಿ ಸಬ್ ಚಾಪಲುಸಿ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಓಟ್ ನು ಅಂಡೆ ಅತ್ ವಂಜರ್ ತುನ್ ಪಾಪಿ ಪಳ ಬೋಲ್ ಪಾರ್ಸಿತ ಹೈ ನಡ್ಸಿ ವಾಟನುಲ್. ಓಡ್ ಇಂತೋಳೈ ಕಿ ಅಮ್ಮಟ್ ಅಪ್ನ ವಂಜರ್ ತಲೆ ಮಯ್ಯಕಂ ಮಾ ಓಟ್ ಮಾವಾಹಿ ಬಸ್ತೆ ಹೈ. ಮೌಲ್ ಪ್ರಭು ಬೋಲಾಂದುಲ್ ದೀನ್ ಲುಗುಣ ಲುಟೆ ಮಾಯನ ಒಂಡ ಗರೀಬ್ ತ ಕನಾರೆ ಮಾಯನ ಕಾರಣ ತಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಂತೋಲೈ. ಅನ್ನ ಇಂಗ ತೇತ್ಕ ಬದನ್ ಪರೋ ಓಡ್ಕೆ ತೊಳೈ. ಓನ್ ಅನ್ನ ಚೇನ್ ತ ಆರಾಮ್ಸಿ ಕ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚನ್ ಪವಿತ್ರ ಅಂದ್. ಅಚ್ಚಾಂದಿ ತಲೆ ಕ ಬೆನ ಭಟ್ಟಿ ತೆ ತೋಡಿತ್ ಪರೋ ಪಂಡ್ತಾಯಿ. ಉಂಡ ಏಳುಂಗ್ ಬಾರ್ ಚೋಕ್ ಪಾಕ್ ಕಿತಲ್ ವಾಲೆ ಹೊಯ್. ಇಮ್ಮ ಹಿ ಏನಾವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಿ ಓಳುನ್ ಕೇಪ್ ಕಿ ಓಳುನ್ ಇತ್ ಕಾಲ್ ತೋಳ್ ಲುಗೋಳಲ್ ಹಮೇಶಾ ತಲೈ ಪಿಸುಚಿ ಇರನುಲ್. ಬಪ್ಪೋಳ್ ಮಾನವಲೋಳ ನಡ್ಡುಮ್ತೆ ನೀಚ್ ಪಂತ ಆಧಾರ್ ಆಯ್ತಾಯಿ. ಆಪೆ ದುಷ್ಟ ಮಾನವಲೋಳ್ ನಾಲೂ ಟಿಖಾಕ್ ಅಕಳೆ ಮಾತಾಕೆ ವಲಿತಾ ತೊಳೈ. ಪ್ಯಾರು ಭೈಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ ನಿಟ್ ಮಾಕುನಾಶಾಹಿ ಕಿ ನೀಟಮಾವೈತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತ ಜರಿಯತಲ್ ಮಿಗುನ್ ಸಬ್ ತುನ್ ಪ್ರಭುನ ಬರ್ಕ ಜರೂರ್ ಪುಡ್ಸಿ ರಹಮಾತಾಯಿ. ಪ್ಯಾರು ಭೈಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ ನಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ. ಪತ್ರಸನ ಅನಿ ಯೌನನ ಹಿಮತ್ ಹುಡ್ಸಿ ಸಬ ತೊಳ್ಳು ಗೋಳ್ ಖೂಬ್ ಅಚಂಬಕಿ ತೋಳ್. ಬಾಳಿಕಿ ಸಂಜೆ ಮಾಂದುಳ್ ಕಿಯಳ್ ಮಾಮೂಲಿ ಅನ್ಪಳ್ ಆದ್ಮಿಳ ಅಂದುಳ್. ಉಡ್ಚಿನ ಮಾತುಳ್ ಕಿಯಳ್ ಈಸುನ್ ಸಂಗ್ ಆಸಿ ಹತ್ತೋಳ್. ಪರ್ಚೋಕ್ಕೋಲ್ ಕೀತೋಲ್ ಲಂಗಳನ್ ಹುಡ್ಸಿ ಖಿಲಾಪ್ತೆ ಬಳಂಗಿ ಬೀಂದಾನ ಹೆಲೆ ಬನೆ ಮಾಯೋ. ಚೆಲಲೋಳುನ್ ಬಾರೋ ರೋಹ್ಚಿ ಆಪುಸ್ತೆವನ್ ವಿಚಾರ ಕ್ಯಾಲಾತ್ತುಳ್. ಏಳುನ್ ಬಳಂಕಿ ಕಟ್ ಯರುಸಲಂ ತೆ ಸಬ್ ಮಂದನ್ ವಾಲೆಡ್ ಪುತ್ತುಳ್ ಕಿಯಳ ಜರಿಯತ್ತೆ ಫಳ ಅಚರಸ್ತ ಕಾಮ್ ಆಸಿಯತ್ತ. ಇದ್ದನ ಇನ್ಕಾರ್ ಕ್ಯಾನ ಹಿಲ್ಯಾಯೋ ಪರ್ ಲುಗುಳ ನಡ್ಡುಂ ಇದ್ ಮಾದಿ ಅಂಡ ಫೆಲೆ ಹೆಲೆಮಾಯೋ. ಇದ್ದನಿನ್ನಲ್ ಓಳುನ್ ಮನ ಕೇವಳಂ ಕೇದ್ ಪಳುಲ್ ಯಚಿ ಬೋನೈ ಮನಿ ವನ್ಕಮಟ್ ತೆ पत्रस तोन अनि यहूनन केसी उन चितो निसी तुड़क ईशु न पड़ोल ये ची बड़ंग मेनी वनक मट अनि मेनी करे मट पर वोड जवाब सी तुड़ इमट फैसला किमट परमेश्वर ता निगाते बस सुमंद ठीक आन म्या हुकुम या परमेश्वर ता हुकुम माने की बड़ो बड़ंग बड़ंग हुड़ी तुड़म अनि केंजी तुड़म इद दिन लेबे हम इदमा से अहिले आयो ते वोड़न ओंडे जोर ते चितो निसे सी छोड़े की तुड़ उड़न सजस्याना भद्द दाओ अहिले पुट्टो बाड़ के बड़ंग आसीमत्ता इदनिन्नल सब लोग परमेश्वर ता बड़ाई की दुड़ बोलचो कुल आसी तोल उन उमर रण विसंग सालक न ज्यादा मंजिता छोटे मासी वोड़ मंडली ते मलसेत तोड़ अन फड़ोड़ याचकोड़ अन सेना लोड़ बड़ंग बड़ंग इंजी तोड़ इस सब वह ची सी तोड़ प्यारो भाईड़ी जानी सेलक निट इंग मावा नेटाइत बाइबल अध्ययन त कार्यक्रम गई खत्म आई तई मुन्नेडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन आशीष से वित
मावा कार्यक्रम सच्चो सरी केसते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780830993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उंदी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780830993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com